चीनीमंडी.com पॉडकास्ट। सिंभावली साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला सुरुवात। सिंभावली साखर कारखान्याचा गाळप हंगाम विधिवत पूजनासह सुरू झाला। कारखान्याचे संचालक गुरुसिमरन कौर यांनी कारखान्याच्या नव्या हंगामाचा शुभारंभ केला। यावेळी कारखाना कर्मचारी, ऊस समितीचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते। सिंभावली साखर कारखान्याचा गाळप हंगाम बुधवारी विधिवत पूजन आणि अखंड पाठ करून सुरू झाला। यानंतर साखर कारखान्याचे संचालक गुरुसिमरन कौर यांनी कारखान्याच्या गव्हाणीत ऊस घालून गाळप सुरू केले। यावेळी कारखान्याचे CGM करण सिंग, मुख्य ऊस व्यवस्थापक अमानुल्ला खान, ऊस समिती सचिव राकेश पटेल, ज्येष्ठ ऊस निरीक्षक अशोक कुमार यादव, भाकेऊ नेता सत्वीर चौधरी, धनवीर शास्त्री आदी उपस्थित होते। गुरुसिमरन कौर यांनी दावा केला की शेतकऱ्यांना त्यांचे पैसे लवकरच दिले जातील, तर सध्या गाळप हंगामात खरेदी करण्यात येणाऱ्या ऊसाचे पैसेही ठरवलेल्या वेळेत दिले जातील। त्यांनी सांगितले की सिंभावली साखर कारखाना नेहमीच भागातील शेतकऱ्यांच्या हितार्थ काम करत आहे। आम्ही शेतकऱ्यांचे सुखदुःख समजून घेतो।